सुपर्स 93.5 फॅरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत आणि सध्या आपण गप्पा मारतो आहोत अमृता देशमुख सोबत, म्हणजेच सोनी मराठीवरील 800 खिडक्या 900 दारं या लॉकडाऊन मधल्या सिरियलची सारा. आणि अमृता, जिथे लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना सोशल मीडियाचाच आधार होता, तिथेच दिवसभर पडिक असायची बरीच मंडळी, अशा वेळेला तू एक अवघड निर्णय घेतलास आणि तो म्हणजे सोशल मीडिया डिटॉक्सचा. सो हे सगळं कसं जमलं?
खरंय, म्हणजे मला सुद्धा असं वाटलं होतं की आता खरी इंटरनेटची गरज आहे. तर आपण म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होतं की आता नशीब इंटरनेट आहे, पण असं झालं होतं की खूप वेळ होता हाताशी आणि इन्स्टा आणि अशा गोष्टी इतक्या इझिली अक्सेसेबल आहेत की त्यातच खूप वेळ जात होता बेसिकली. आणि खूप थकल्यासारखं वाटत होतं विनाकारण, की आपण कारण की नुसतंच बघणं व्हायचं आणि टाईमपास बेसिकली केला जायचं. एरवी कसं असतं उलट की आपण कामात असतो तर आपण पटकन दोन कामांच्या मध्ये एक 10 मिनिट बघतो, जरा करतो इकडचं बघून फोन ठेवून देतो आपण. पण आता असं झालं होतं की कंट्रोल करायला कुठलीच गोष्ट नाही ना, तर त्या गोष्टीचा जरा मला शीण आला होता आणि म्हणून मग मी ठरवलं होतं की आता थोडे दिवस जरा ब्रेक घेऊया. कारण असंही आपलं कुठलं काम सुद्धा असं नाही की जे लोकांसमोर यायचं आहे, की ज्याची माहिती मला लोकांना पुरवायची आहे, ज्याच्यासाठी सोशल मीडियाची ताकद खरं तर ती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. तर त्यामुळे मग मला ती वेळ योग्य वाटली आणि म्हणून मी ते केलं होतं. आणि अचानक मग मला असं खूप वेळ माझ्याकडे आहे असं जाणवलं पहिले दोन दिवस की बापरे. आणि मी व्हॉट्सअप सुद्धा बंद केलं होतं, त्यामुळे यू कॅन इमॅजिन की सगळे ग्रुप, सगळे नातेवाईकांचे ग्रुप बीप, सगळी टोटल शांतता होती माझ्या फोनला. माझ्या फोनची बॅटरी ही 2-3 दिवस टिकत होती. आणि मग त्या काळात मी जास्तीत जास्त फिल्म्स पाहिल्या असं म्हणता येईल आणि मनसोक्त झोपले सुद्धा. खरं सांगायचं तर अगदी असं मला अजिबात नव्हतं वाटलेलं, म्हणजे मला असं वाटत होतं की ही काय कुठली पॅन्डेमिक आहे, इथे कुठेही प्रोडक्टिव्हिटी कॉन्टेस्ट नाहीये की तुम्हाला काहीतरी घडलंच पाहिजे, तुम्ही काहीतरी नवीन कुक केलंच पाहिजे किंवा एक तुमच्यातली कला तुम्ही एक बाहेर आणलीच पाहिजे, असं ती कुठली स्पर्धा नाहीये. म्हणजे समोर लोकांनी या सिच्युएशनला सुद्धा एक स्पर्धेचं रूप दिलं होतं. पण त्यामुळे मग जेव्हा मी सोशल डिटॉक्सवर होते तो संपूर्ण वेळ मी स्वतःच्या आवडीनुसार गोष्टी करण्यात दिला होता. मग त्यात तासन तास झोपणे हे सुद्धा अतिशय त्यात इन्क्लुडेड होतं, पण ते मच नीडेड होतं असं म्हणणे.
आम्हालाही शक्य झालं तर वाव आवडेल हे करायला. हा प्रयोग नक्की आयुष्यात कधीतरी करणार. आणि खरंच तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं अमृता. आणि सारा काय आणि अमृता काय, तुम्ही दोघी आमच्या फेवरेट आहात. आणि जेव्हा जेव्हा सिरियलमध्ये येतेस किंवा अगदी सोशल मीडियावर तुझेच लुक फॅब्युलस आणि तू इतकी ऍक्टिव्हपणे ते करतेस की आमच्यातही ती एनर्जी लगेचच निर्माण होते. सो थँक्यू सो मच. आणि तुझ्या सिरियलसाठी सुद्धा आणि सारा या कॅरेक्टरसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून.
थँक्यू, थँक्यू सो मच श्रुती. आणि मला आज तू रेडिओच्या माध्यमातून, म्हणजे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतोस पण रेडिओच्या माध्यमातून सुद्धा मला तू लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप थँक्यू.
सो ही होती आपल्यासोबत सोनी मराठी सिरियलवरील सारा, 800 खिडक्या 900 दारं मधली बिनधास्त सारा. या गप्पा कशा वाटल्या नक्की कळवा RJ_श्रुती इंस्टाग्रामवर. आणि सध्या इतरही आपल्या गप्पा सुरू राहतील, कुठेही जाऊ नका. 93.5 फॅरेड FM बजाते रहो.